नमस्कार मित्र हो, पावसाळ्यात कुटुंबासोबत फिरण्याचा प्लॅन करताय? अहो तर मग मुंबई ठाण्यापासून अवघ्या 120 किलोमीटरवर, वापी गुजरातपासून 100 किलोमीटरवर, तर पालघर नाशिकपासून फक्त 80 किलोमीटर अंतरावर पालघर जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर आणि टाउन ऑफ वॉटरफॉल्स ओळख असणारं प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणजेच आपलं जव्हार. उंच पठारावर वसलेल्या या गावात येताना छोटे मोठे धबधबे, शेतात काम करणारा बळीराजा आणि नागमोडी वळण, हे दृश्य फारच नयनरम्य असते. जव्हार हे एक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. अशा या जव्हार नगरीत निवासासाठी तसेच घरगुती वातावरणाचा स्नेहाचा आनंद देणारं शांत, स्वच्छ आणि हक्काचं ठिकाण म्हणजेच जव्हार टुरिझम. आहा, क्या बात है. चुलीवरचं गरमागरम रुचकर आणि लोकल जेवण हे तुमच्या ट्रिपला नक्कीच परिपूर्ण करेल. हा मग विचार कसला करताय? ठरलं तर मग आता पावसाळी सहल ही जव्हारलाच. अधिक माहितीसाठी jawhartourism.com वर संपर्क करा. जव्हार टुरिझम, निसर्गाच्या सानिध्यातलं आपलं हक्काचं ठिकाण.